आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 2 एप्रिल 2023. विषय अवास्तव सोनेरी मजकूर उत्पत्ती. आपण केलेले सर्व काही फार चांगले आहे असे देवाने पाहिले. उत्तरदायी वाचन इफिसकरांस. आणि जी प्रत्येक गोष्ट दिसते ती प्रकाश आहे, म्हणूनच आम्ही असे म्हणतो, हे झोपलेल्या जागा हो व मेलेल्यांतून उठ आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल. म्हणून तुम्ही कसे जगता याविषयी सावध असा. मूर्ख लोकांसारखे होऊ नका, तर शहाण्या लोकांसारखे व्हा, जे चांगल्या संधीचा उपयोग करतात, कारण हे दिवस वाईट आहेत. म्हणून मूर्खासारखे वाग नका, तर उलट देवाची इच्छा काय आहे ते जाणून घ्या. द्राक्षारस पिऊन झिंगल्यासारखे राहू नका, त्यामुळे मनुष्य सर्वच बाबतीत बेताल होतो. उलट आत्म्याने पूर्ण भरले जा. स्तोत्रे, गीते आणि आध्यात्मिक गीतांनी एकमेकाबरोबर सुसंवाद साधा, गाणी गा आणि आपल्या अंत करणात प्रभूसाठी गायन गा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याचे प्रत्येक गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना. ख्रिस्ताच्या भयात एकमेकांच्या अधीन असा. धडा उपदेश बायबल पासून स्तोत्र संहिता. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला ज्याची गरज आहे ते मला नेहमी मिळत राहील. तो मला हिरव्या कुरणात झोपू देतो. तो मला संथ पाण्याजवळ नेतो. तो त्याच्या नावाच्या भल्यासाठी माझ्या आत्म्याला नवी शक्ती देतो. तो खरोखरच चांगला आहे हे दाखवण्यासाठी तो मला चांगुलपणाच्या मार्गाने नेतो. मी जरी थडग्यासारख्या व्याण अंधकाराने भरलेल्या दरीतून गेलो तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही का? कारण परमेश्वरा, तू माझ्या बरोबर आहेस. तुझी काठी आणि आकडी माझे सांत्वन करतात. परमेश्वरा, तू माझे ताट माझ्या शत्रू समोर तयार केलेस. तू माझ्या डोक्यावर तेल घातलेस. माझा प्याला आता भरून वाहू लागला आहे. माझ्या उरलेल्या आयुष्यात चांगुलपणा आणि दया सदैव माझ्या बरोबर असतील आणि मी परमेश्वराच्या मंदिरात अनंत काळापर्यंत बसेन. याको माझ्या प्रिय बंधूंनो, स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका. उपदेशक देव जे काही करतो ते सदैव राहणार आहे असे मी समजतो. देवाच्या कामात लेख आणखी काही मिळवू शकणार नाहीत आणि ते देवाच्या कामातून काही वजाही करू शकणार नाहीत. लोकांनी त्याला मान द्यावा म्हणून देवाने हे सारे केले आहे. राजे संदेष्ट्यांपैकी एकजण वारला तेव्हा त्याची बायको विधवा झाली. ती अलिशाकडे रडत रडत आली आणि म्हणाली, माझा नवरा तुझा सेवक असल्यासारखा होता, परंतु आता तो मरण पावला आहे. परमेश्वराचा तो मान राखत असे हे तुला माहीत आहे, पण तो एका माणसाचे देणे लागत होता. तो माणूस आता माझ्या मुलांना गुलाम करून घ्यायला येतो आहे. अलिशा म्हणाला, मी तुला काय मदत करू? घरात तुझ्या जवळ काय आहे ते सांग. तेव्हा ती बाई म्हणाली, एका तेलाचा बुधला सोडला तर माझ्याजवळ काहीही नाही. यावर अलिशाने तिला सांगितले, आता जा आणि सगळ्या शेजाऱ्यांकडून रिकामी भांडी मागून आण. चांगली बरीचशी आण. मग घराचे दार आतून लावून घे. फक्त तू आणि तुझी मुलेच घरात राहा. ते सगळे तेल या रिकाम्या भांड्यामध्ये ओत आणि ती सगळी भरलेली भांडी एका बाजूला ठेव. मग ती बाई अलिशाकडून निघून आपल्या घरी आली आणि तिने दार आतून लावून घेतले. फक्त ती आणि तिची मुलेच काय ती घरात होती. मुलांनी रिकामी भांडी आणली आणि ती त्यात तेल ओतत गेली. अशी अनेक भांडी भरली. शेवटी ती आपल्या मुलाला म्हणाली, आणखी एक भांडे घेऊन ये पण एकही भांडे शिल्लक नव्हते. तिचा एक मुलगा तिला म्हणाला, आता एकही भांडे उरले नाही. त्यावेळी बुदल्यातले तेल संपले. मग ती अलिशाकडे आली आणि तिने त्या परमेश्वराच्या माणसाला हे सांगितले. अलिशा तिला म्हणाला, आता हे तेल विक आणि कर्ज फेड कर, उरेल त्या पैशावर तुझा आणि तुझ्या मुलांचा निर्वाह चालेल. मत्तय. येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला. येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली. मार्क. त्या लोकांमध्ये एक स्त्री होती. ती 12 वर्षांपासून रक्तस्रावाने पिडलेली होती. बऱ्याच वैद्यांकडून इलाज करून घेऊन सुद्धा तिने बराच त्रास सहन केला होता. तिच्याकडे होते नव्हते ते सर्व तिने उपचारासाठी खर्च केले होते, पण ती बरी न होता. तिचा आजार वाढला होता. त्या स्त्रीने येशू विषयी ऐकले तेव्हा ती गर्दीत त्याच्या मागे आली व त्याच्या जग्याला तिने स्पर्श केला, कारण ती म्हणत होती, जर मी त्याच्या कपड्यांना शिवले तरी बरी होईन. जेव्हा तिने त्याच्या जग्याला स्पर्श केला तेव्हा तिचा रक्तस्राव थांबला व आपल्या त्रासातून आपण मुक्त झालो आहोत असे तिला जाणवले. येशूला ताबडतोब जाणीव झाली की आपल्या शरीरातून शक्ती गेली आहे. तो गर्दीत वळून म्हणाला, माझ्या कपड्यांना कोणी स्पर्श केला? शिष्य येशूला म्हणाले, लोक तुमच्या भोवती गर्दी करीत आहेत हे तुम्ही पाहता आणि तरीही विचारता, मला कोणी स्पर्श केला? परंतु हे कोणी केले हे पाहण्यासाठी तो सभुवार बघतच राहिला. त्या स्त्रीला ती बरी झाली आहे हे माहीत होते म्हणून ती आली आणि येशूच्या पाया पडली. ती स्त्री भीतीने थथर कांपत होती. तिने येशूला सर्व काही सांगितले. येशू त्या स्त्रीला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि त्रासापासून मुक्त राहा. लोक. नंतर असे झाले की येशू नाईन नावाच्या गावाला गेला. त्याच्याबरोबर त्याचे शिष्य व मोठा समुदाय होता. तो गावाच्या वेशीजवळ आला असता एका मेलेल्या माणसाला अंत्यविधीकरिता नेले जात होते. तो त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा होता आणि ती विधवा होती आणि गावातील बरेच लोक तिच्याबरोबर होते. जेव्हा प्रभूने तिला पाहिले त्याला तिची अनुकंपा वाटली व तो तिला म्हणाला, रडू नकोस. नंतर तो पुढे तिरडीजवळ गेला व तिला स्पर्श केला. जे लोक तिरडी वाहून नेत होते ते थांबले. तेव्हा येशू म्हणाला, तरुणा, मी तुला सांगतो, उठ. आणि तो मृत मनुष्य उठून बसला व बोलू लागला. मग येशूने त्याला त्याच्या आईकडे दिले. ते सर्व भयचकित झाले. त्यांनी देवाचे गौरव केले. ते म्हणाले, आमच्यामध्ये एक महान संदेशा प्रगट झाला आहे आणि म्हणाले, देव त्याच्या लोकांना मदत करण्यास आला आहे. योहान. आणि अनंतकाळचे जीवन हेच की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. स्तोत्र संहिता. परमेश्वरा, तुझे कल्याण असो, मला तुझे नियम शिकव. मी तुझ्या सगळ्या शहाणपणाच्या निर्णयांबद्दल बोलेन. तुझ्या कराराचा अभ्यास करणे मला इतर कशाही पेक्षा आवडते. मी तुझ्या नियमांबद्दल चर्चा करेन. मी तुझी जीवन जगण्याची पद्धत आचरेन. मला तुझे नियम आवडतात. मी तुझे शब्द विसरणार नाही. माझ्याशी तुझ्या सेवकाशी चांगला वाग, म्हणजे मी जिवंत राहू शकेन आणि तुझ्या आज्ञा पाळू शकेन. परमेश्वरा, माझे डोळे उघड, मला तुझ्या शिकवणीकडे बघू दे आणि तू केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल वाचू दे. स्तोत्र संहिता. माझ्या आत्म्या परमेश्वराचा जय जयकार कर. माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या पवित्र नावाची स्तुती करू दे. माझ्या आत्म्या परमेश्वराचा जय जयकार कर आणि तो खोखरच दयाळू आहे हे विसरू नकोस. देवा, आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल क्षमा कर. तो आमचे सर्व आजार बरे करतो. देव थडग्यापासून आमचे आयुष्य वाचवतो आणि तो आम्हाला प्रेम आणि सहानुभूती देतो. आणि देवाने आमची पापे पूर्व आणि पश्चिम एकमेकींपासून जितक्या अंतरावर आहेत तितक्या अंतरावर नेऊन ठेवली. परमेश्वराने सगळीकडच्या सर्व वस्तू केल्या. देव चराचरावर राज्य करतो आणि त्या सगळ्यांनी परमेश्वराची स्तुती केली पाहिजे. माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की थ्रू द शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. सर्व वास्तविकता देव आणि त्याच्या निर्मितीमध्ये आहे, सुसंवादी आणि शाश्वत. तो जे निर्माण करतो ते चांगले आहे आणि जे काही बनवले आहे ते तोच बनवतो. आपण हे शिकले पाहिजे की वाईट म्हणजे भयानक फसवणूक आणि अस्तित्वाची अवास्तवता. वाईट हे सर्वोच्च नाही, चांगले असहाय नाही. तसेच पदार्थाचे तथाकथित नियम प्राथमिक आणि आत्म्याचे नियम दुय्यम नाहीत. या धड्याशिवाय आपण परिपूर्ण पित्याची किंवा मनुष्याच्या दैवी तत्वाची दृष्टी गमावतो. त्रुटी ही नेहमीच एक त्रुटी असते, हे काही नाही. जीवनाच्या चुकीच्या कल्पनेतून जीवनाचे कोणतेही विधान चुकीचे आहे, कारण ते जीवनाच्या तथाकथित स्वत्वाच्या कोणत्याही ज्ञानाशिवाय, त्याच्या उत्पत्ती किंवा अस्तित्वाच्या कोणत्याही ज्ञानाशिवाय निराधार आहे. नश्वर त्याच्या गर्भाच्या आणि अर्भकाच्या अस्तित्वाबद्दल बेशुद्ध असतो, पण जसा जसा तो दुसऱ्या खोट्या दाव्यात वाढतो, तो म्हणजे आत्मात जागरूक बाप, तो म्हणायला शिकतो, मी कोणीतरी आहे पण मला कोणी बनवले. त्रुटी उत्तर देते, देवाने तुम्हाला बनवले आहे. पापी आणि नश्वर जे काही आहे त्या सृष्टीचा दोष देवाला दोष देण्याचा पहिला प्रयत्न आहे आणि आहे, पण असीम मन अशा चुकीच्या समजुतीला बसवते. तो लबाड आहे आणि त्याचा जनक आहे, असे येशूने देवाच्या आणि त्याच्या सृष्टीची आपल्यापेक्षा अधिक चांगली व्याख्या केली. व्हॅली उदासीनता नम्रता अंधार. मी मृत्यूच्या सावलीच्या खोऱ्यातून चालत असलो तरी मी कोणत्याही वाईटाला घाबरणार नाही. स्तोत्रसंहिता 23:4. मार्ग जरी नश्वर अर्थाने अंधकारमय असला तरी दिव्य जीवन आणि प्रेम ते प्रकाशित करतात. नश्वर विचारांची अशांतता, मृत्यूची भीती आणि चुकीची वास्तविकता नष्ट करतात. ख्रिश्चन सायन्स विरोधाभासी अर्थाने खोऱ्याला गुलाबाप्रमाणे कळी आणि बहर बनवते. आजारी आणि त्रुटीचे वर्गीकरण करा, जसे आमच्या मास्टरने केले जेव्हा त्याने आजारी लोकांबद्दल सांगितले, ज्याला सैतानाने बांधले आहे आणि मानवीत मानवांच्या विश्वासावर कार्य करणाऱ्या सत्याच्या जीवन देणाऱ्या शक्तीमध्ये त्रुटीसाठी एक सार्वभौम उतारा शोधा. ही शक्ती उघडते. तुरुंगाचे दरवाजे जसे बांधलेले आहेत आणि बंदीवानांना शारीरिक आणि नैतिक दृष्ट्या मुक्त करते. जेव्हा आजारपणाचा किंवा पापाचा भ्रम तुम्हाला मोहात पाडतो तेव्हा देव आणि त्याच्या कल्पनेला चिकटून राहा. त्याच्या प्रतिरूपाशिवाय कशालाही तुमच्या विचारात राहू देऊ नका. पदार्थ आणि त्याचे पाप, आजार आणि मृत्यूचे दावे हे देवाच्या विरुद्ध आहेत आणि ते त्याच्यापासून निघू शकत नाहीत. कोणतेही भौतिक सत्य नाही. भौतिक इंद्रियांना देव आणि आध्यात्मिक सत्याची जाणीव होऊ शकत नाही. मानवी विश्वासाने अनेक शोध लावले आहेत, परंतु त्यापैकी एकही दैवी विज्ञानाच्या दैवी तत्वाशिवाय असण्याची समस्या सोडवू शकत नाही. भौतिक गृहितकांमधून वजावट वैज्ञानिक नाहीत. ते वास्तविक विज्ञानापेक्षा वेगळे आहेत, कारण ते दैवी नियमावर आधारित नाहीत. दैवी विज्ञान भौतिक इंद्रियांची खोटी साक्ष उलटून टाकते आणि अशा प्रकारे त्रुटीचा पाया फाडून टाकते. त्यामुळे विज्ञान आणि इंद्रिय यांच्यातील वैर आणि इंद्रियांच्या चुका दूर होईपर्यंत परिपूर्ण समज मिळणे अशक्य आहे. पदार्थ आणि वैद्यकीय विज्ञानाच्या तथाकथित नियमांनी कधीही नश्वरांना संपूर्ण सुसंवादी आणि अमर बनवले नाही. आत्म्याद्वारे शासत असताना मनुष्य सुसंवादी असतो. म्हणून आध्यात्मिक अस्तित्वाचे नियम प्रकट करणारे अस्तित्वाचे सत्य समजून घेण्याचे महत्त्व आहे. माणूस कधीही आजारी नसतो, कारण मन आजारी नाही आणि पदार्थ असू शकत नाही. खोटा विश्वास म्हणजे प्रलोभन आणि मोह, पाप आणि पापी, रोग आणि त्याचे कारण. आजारपणात शांत राहणे चांगले आहे. आशावादी असणे अजून चांगले आहे. परंतु हे समजणे की आजारपण वास्तविक नाही आणि सत्य त्याच्या दिसणाऱ्या वास्तवाचा नाश करू शकते, हे सर्वात उत्तम आहे. कारण हे समजून घेणे हा सार्वत्रिक आणि परिपूर्ण उपाय आहे. जोपर्यंत एखाद्या आजाराची योग्य रीतीने पूर्तता होत नाही आणि सत्याने त्यावर मात केली नाही, तोपर्यंत आजारावर कधीही विजय मिळत नाही. जर देवाने पाप, आजार आणि मृत्यू यांचा नाश केला नाही तर ते नश्वरांच्या मनात नष्ट होत नाहीत, तर या तथाकथित मनाला ते अमर वाटतात. जे देव करू शकत नाही, माणसाला प्रयत्न करण्याची गरज नाही. जर देवाने आजारी लोकांना बरे केले नाही तर ते बरे होत नाहीत, कारण कोणतीही कमी शक्ती असीम सर्व शक्तीच्या बरोबरीची नाही. परंतु देव, सत्य, जीवन, प्रेम, नीतिमानांच्या प्रार्थनेद्वारे आजारी लोकांना बरे करतो. शारीरिक संवेदना रोगांची वास्तविकता म्हणून व्याख्या करतात, परंतु शास्त्र असे घोषित करते की देवाने सर्व काही निर्माण केले आहे. जरी शारीरिक इंद्रिये सांगतात की पदार्थामुळे रोग होतो आणि दैवी मन ते बरे करू शकत नाही किंवा करणार नाही. भौतिक संवेदना भौतिक, असत्य, स्वार्थी किंवा नीच अशा सर्व गोष्टींचा उगम आणि समर्थन करतात. ते आत्म्याला मातीत घालतील, जीवनाला अशक्त बनवतील आणि सर्व गोष्टींचा नाश करतील. भौतिक अर्थाच्या या असत्याला आपण आध्यात्मिक अर्थाच्या सत्याने शांत केले पाहिजे. सर्व तथाकथित रोगाचे कारण म्हणजे मानसिक एक नश्वर भीती, चुकीचा विश्वास किंवा आजारपणाची गरज आणि शक्ती याची खात्री. मनुष्याच्या जीवनाचे रक्षण करण्यास मन असह्य आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहे अशी भीती देखील आहे. या अज्ञानी मानवी विश्वासाशिवाय कोणतीही परिस्थिती दुःख निर्माण करण्यास स्वतःच शक्तीही नाही. हा रोगावरील सुप्त विश्वास आहे, तसेच रोगाची भीती आहे जी आजारपणाला विशिष्ट परिस्थितींशी जोडते आणि दोघांना एकत्र जोडलेले दिसते. जरी कविता आणि संगीत मानवी स्मृतीद्वारे एकत्रितपणे पुनरुत्पादित केले जातात, रोगाला बुद्धी नसते. नकळत तुम्ही स्वतःला भोगायला लावता. याची समज तुम्हाला या आत्मवाक्याला बदलण्यास आणि प्रत्येक परिस्थितीला सत्याने सामोरे जाण्यास सक्षम करेल. रोगवैद्यांना खरा वाटू नये, कारण रोग्याला बरे करण्याचा मार्ग त्याच्यासाठी अवास्तविक बनवणे हा आहे हे दिसून येते. आपण सर्व बिंदूंवर वर्णक्रम सोडला पाहिजे. आपण अंधश्रद्धेचे काहीतरी आहे हे मान्य करत राहू नये, तर त्यावरील सर्व श्रद्धा सोडून आपण शहाणे असले पाहिजे. जेव्हा आपण हे शिकतो की त्रुटी वास्तविक नाही, तेव्हा आपण प्रगतीसाठी तयार होऊ, मागे असलेल्या गोष्टी विसरून. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गुढ सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते. खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.